नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तु बापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. 10 वर्सांनी जावपी सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड दर्शन सुवाळ्याक काल सावन हजारांनी भाविकांच्या हजेरीत सुरवात जाली. फुडल्या 45 दीस म्हळ्यार 5 जानेर 2025 मेरेन सेंट फ्रांसीस झेवियर हांची पवित्र कूड दर्शना खातीर पोरणें गोंयच्या सेंट कॅथेड्रल इगर्जेच्या आवारांत आसतली. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो हांचे सयत हेर मनेस्तांनी काल पवित्र कुडीचें दर्शन घेतले. हे वेळार दिल्लीचे आर्च बिशप अनिल कुटो, आर्च बिशप फिलीप नेरी फेरराव हांचे सयत हेर आर्च बिशप हाजीर आशिल्ले. उक्तावणाच्या मिसा उपरांत बँडबाजा तशेंच संगीताच्या तालार सेंट फ्रांसीस झेवियर हांची पवित्र कूड बेसिलिका चर्चींतल्यान सेंट कॅथेड्रल इगर्जीत व्हेली. येत्या 45 दिसांत देश विदेशांतल्यान लाखांनी पर्यटक आनी भक्त पवित्र कुडीचें दर्शन घेतले. भाविकांक पिवपाचें उदक, शौचालय, रेस्टरूम, दिका दाखोवपाचे बोर्ड, पार्किंगांतल्यान इगर्जेंत वचपा खातीर खाशेलीं वाहनां हांची खासा वेवस्था केल्या. सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड दर्शन सुवाळ्या खातीर हेर राज्यांसयत परदेशांतल्यान भाविक येतात. भाविकांक रावपा खातीर पिलग्रिमेज विलेजाची खासा वेवस्था केल्या. अंदू पयलेच खेपे अशा प्रकारची रावपाची वेवस्था केल्या. 3 डिसेंबराक जावपी फेस्ताक मुखेलमंत्री आनी हेर मानेस्तांक खासा निमंत्रण दिल्या. 27 डिसेंबराक लायट आनी म्युझीक शो जातलो, जो अंदूच्या कार्यावळीचे खाशेले आकर्षण आसतले. दक्षिण गोंय जिल्हो पंचायत मंडळाची काल मडगांव बसका जावन ते बसकेत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. जिल्हो पंचायतीच्यो अध्यक्ष संजना वेळीप हांचे येजमानके खाला ही बसका जाली. ह्या वेळार वांगड्यांनी आपले प्रस्न मांडले. दक्षिण गोंय पंचायतीक वेगवेगळ्या फंडांतल्यान सुमार 8 कोटी रुपयांचे अनुदान सरकारा कडल्यान येवपाचे आसा. हे अनुदान बेगोबेग मेळचे हे खातीर सरकारा कडेन मागणी करपाचो थाराव ह्या वेळार मंजूर जालो. ज्या कंत्राटदारांनी कामां पुराय करूंक नात तांकां काळे वळेरेंत घालपाचो निर्णय हे बसकेंत जालो, अशी माहिती अध्यक्षा संजना वेळीप हांणी दिली. सध्या गोव्यात इफ्फी फिल्म महोत्सव सुरू जालो. ते निमतान साश्टीतल्या दवल्ली ह्या गांवांत लोकां खातीर उक्ते फिल्म स्क्रिनींग दवरिल्ले. हो सिनेमा पळोवंक व्हडा संख्येन लोक हाजीर आशिल्ले. दवल्ली सारकिल्ल्या ल्हान गांवांत फिल्म स्क्रिनींग दवरिल्ले खातीर दवल्ली दिकरपाल पंचायतीचे सरपंच साईश राजाध्यक्ष हांणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे आभार मानले. दवल्ली सारख्या गांवांत इफ्फीची कार्यावळ आयोजीत करपा वयल्यान हे सरकार सामान्यांचे हीत पळयता हे सिद्ध जाता अशें तांणी मुखार सांगले. सुरवेक एक ल्हानसो उक्तावण सुवाळो जालो. ह्या वेळार आदले सरपंच हरकुलान नियासो हांचे भाषण जाले. ह्या सुवाळ्याक सगळे पंच वांगडी हाजीर आशिल्ले. इतले मजगतीं काल सावन मडगांवच्या रविंद्र भवनांत इफ्फीचे फिल्म स्क्रिनींग सुरू जाला. सध्या ते सुवातेर गुलमोहर ह्या हिंदी सिनेमाचे प्रदर्शन सुरू आसा. हे फिल्म स्क्रिनींग 27 नोव्हेंबर मेरेन सुरू आसतले. आयज मायग्रेशन ह्या इंग्लीश सिनेमाचे स्क्रिनींग जातले. आयताराक सिर्फ एक बंदा काफी है हो हिंदी सिनेमा, 25 तारखेक पेंग्विन ऑफ मादागास्कर, 26 तारखेक द सिक्रेट ऑफ पेंटस जाल्यार 27 तारखेक कुंगफू पांडा 2 हे इंग्लीश सिनेमा दाखयतले. हे सगळे सिनेमा रातच्या 7 वरांचेर सुरू जातले. अंदूचो चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत हांकां जाहीर जाला. हो पुरस्कार 26 नोव्हेंबराक सांजे वेळार 4:30 वरांचेर पणजेच्या सरस्वती मंदीर इमारतींतल्या फोमेंतो सभाघरांत भेटयतले. हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हाजीर आसतले. ज्येष्ठ पत्रकार अनिल पै हे चंद्रकांत केणी विशीं अणभव सांगतले. ह्या प्रतिश्ठीत पुरस्काराचे हे 4थे वर्स. हाचे आदी हो पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे, उदय भेंब्रे आनी प्रमोद प्रभुगांवकर हांकां भेटयिल्लो. धर्मानंद कामत हांकां पत्रकारितेचो 50 वर्सांचो अणभव आसा. तांणी राष्ट्रमत, वेस्ट कोस्ट टायम्स ह्या दिसाळ्याचे प्रतिनिधी पुढारीचे दिल्ली ब्युरो चीफ म्हूण 25 वर्सां जाल्यार वुमन डेली ऑब्झर्वर ह्या दिसाळ्या खातीर काम केलां. प्रिंट, रेडिओ आणि टीव्ही माध्यमांचो अनुभव आशिल्ले धर्मानंद कामत आणि देशभरातल्या माध्यमांखातीर स्तंभलेखन केला. तसेच दिल्लीत आशिल्ल्या गोयकारांच्या वेगवेगळ्या संघटनांचे ते पदाधिकारी असा. हो पुरस्कार चंद्रकांत केणी हांच्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक वावरात तांकां आधार दिवपी विशिष्ट व्यक्तींक भेटोवपात येता. दर वर्सा मडगांवांत जावपी हो सुवाळो पयलेच खेपे पणजेंत जाता. देखून चंद्रकांत केणी हांच्या बऱ्या मागप्यांनी, पत्रकारितेच्या मळार वावुरप्यांनी आनी हेर मानेस्तांनी व्हडा प्रमाणांत हे कार्यावळीत हाजीर रावचे असो आयोजकांनी मारला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.